Media Pro Studios. दोस्तांनो, वैज्ञानिकांची चरित्रे या पॉडकास्ट सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. या वैज्ञानिकांच्या जीवनगाथा आपल्याला नक्कीच आवडतील, स्फूर्ती देतील आणि संकटांवर मात करून पुढे जायला प्रेरणा देतील. तर सुरू करूयात आजची गोष्ट. आज आपण अशा एका थोर वैज्ञानिकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या नावाचं पारितोषिक हा जागतिक पातळीवरचा सर्वोच्च बहुमान समजला जातो. या वैज्ञानिकानं डायनामाइटचा शोध लावून नाव, लौकिक, पैसा सारं काही मिळवलं. पण जेव्हा त्याला कळलं की या डायनामाइटच्या सदुपयोगाबरोबरच दुरुपयोग होतोय, जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होतीये, तेव्हा त्याला अत्यंत वाईट वाटलं आणि आपल्या मृत्यूपत्रात त्याच्या गडगंज संपत्तीवर मिळणाऱ्या व्याजातून त्यानं पारितोषिकांची योजना केली. जागतिक पातळीवर प्रगतीसाठी आणि शांतीसाठी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी ही पारितोषिकं दिली जातात. दोस्तांनो, तुम्ही आत्तापर्यंत ओळखलं असेलच, आपण बोलतोय नोबेल पुरस्कारांविषयी. आणि आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत नोबेल पुरस्कारांच्या जनकाबद्दल, अल्फ्रेड नोबेल यांच्याबद्दल. आजची आपली ही गोष्ट सुरू होतीये 19व्या शतकात, 19th century मध्ये एका छोट्याशा लॅबमध्ये. नायट्रोग्लिसरीन हा स्फोटक पदार्थ सुरक्षितपणे कसा वापरता येईल याबाबत एका तरुणाचे या लॅबमध्ये प्रयोग सुरू होते. द्रवरूप नायट्रोग्लिसरीन हे हाताळायला अत्यंत असुरक्षित होतं, थोड्याशा धक्क्यानं देखील त्याचा स्फोट होई. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी द्रवरूप नायट्रोग्लिसरीनची वाहतूक करणं खूपच जिकरीचं होतं. या स्फोटक पदार्थाचे अनेक फायदे असले तरी तो सुरक्षितपणे हाताळता येणं हे खूप गरजेचं होतं. म्हणूनच या तरुण वैज्ञानिकाचे हे प्रयोग सुरू होते. प्रयोगशाळेतल्या एका पात्रात नायट्रोग्लिसरीन ठिपकत होतं. सगळं काही अगदी सुरळीतपणे होत होतं. एवढ्यात त्या पात्रातून काड काड असा आवाज येऊ लागला. आता नक्कीच स्फोट होणार अशी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांची खात्री होऊन त्या वैज्ञानिकांच्या सर्व मदतनीसांनी तिथून पळ काढला. तो तरुण वैज्ञानिक पण त्याच विचारात होता, पण आपल्या निर्णयात बदल करून तो जवळच्या एका मोठ्या कपाटाआड लपून उत्सुकतेनं त्या आवाज करणाऱ्या पात्राकडे बघू लागला. आता मोठा स्फोट होईल या अपेक्षेनं तो स्तब्ध झाला. पण बराच वेळ होऊनही स्फोट काही होईना. या चमत्कारानं आश्चर्यचकित होत तो तरुण वैज्ञानिक जीव मुठीत धरून हळूहळू त्या पात्राजवळ येऊन त्याचं निरीक्षण करायला लागला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की पात्राच्या आतल्या बाजूला घातलेल्या सिलिकाच्या सच्छिद्र पॅकिंगमुळं नायट्रोग्लिसरीन पूर्णपणे शोषून घेतलं जात आहे आणि केवळ म्हणूनच स्फोट होण्याचं टळलंय. आपल्या इतर मदतनीसांप्रमाणे आपणही पळून न गेल्याबद्दल त्या तरुण वैज्ञानिकाला खूप आनंद झाला, कारण केवळ त्यामुळेच या स्फोटक द्रव्याला शोषून घेऊन तो निर्धास्तपणे वापरता येणाऱ्या पदार्थाचा शोध त्याला लागला होता. यातूनच पुढे डायनामाइटचा जन्म होऊ शकला आणि जगभर त्याला मागणी आली. कोण होता हा धीट तरुण वैज्ञानिक माहिती आहे? अल्फ्रेड नोबेल हे त्याचं नाव. स्फोटक दारूच्या निर्मितीच्या जोरावर तो पुढे करोडपती झाला. विशेष म्हणजे याच त्याच्या धनातून नोबेल पारितोषिकासारख्या जगातील सर्वश्रेष्ठ अशा पारितोषिकाचा जन्म झाला. मृत्यूपूर्वी अल्फ्रेडनं आपल्या संपत्तीच्या विनियोगासाठी एक ट्रस्ट स्थापन केला आणि या ट्रस्टद्वारे रसायन, भौतिक आणि वैद्यकशास्त्र याच्यातलं संशोधन, साहित्य निर्मिती आणि शांततेसाठीचे प्रयत्न या क्षेत्रांमधल्या अजोड कामगिरीसाठी दरवर्षी पुरस्कार देण्याची योजना अस्तित्वात आणली. हे पुरस्कार 1896 पासून, म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर देण्यात येऊ लागले. नोबेल पारितोषिक हा आजच्या युगातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. या पारितोषिक विजेत्या व्यक्तीला एक प्रशस्तीपत्र, सोन्याचं पदक आणि 7,500 इतकी रक्कम दिली जाते. ही सगळी बक्षिसं दरवर्षी देण्यात येत असली तरी शांततेचं पारितोषिक मात्र दरवर्षी देण्यात येतच असं नाही. परिस्थितीप्रमाणे ते देण्याच्या काळात फरक पडतो. नोबेलच्या या थोर कामगिरीबद्दल 102व्या 102nd मूलद्रव्याला नोबेलियम हे नाव देऊन वैज्ञानिकांनी अल्फ्रेड नोबेल याला विज्ञानाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलंय. अशा या थोर शास्त्रज्ञाचा जन्म 21 ऑक्टोबर 1833, 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्टॉकहोममध्ये झाला. इमॅन्युएल हे त्याच्या वडिलांचं नाव. अल्फ्रेड हे इमॅन्युएलचं तिसरं अपत्य. अल्फ्रेडला रॉबर्ट आणि ल्युडविक हे वडील बंधू आणि एमिल नावाचा धाकटा भाऊ होता. इमॅन्युएल हे शेतकरी कुटुंबातले पण मिलिटरी इंजिनियर होते. अल्फ्रेडचं बालपण तसं हलाखीचंच गेलं. त्या काळात स्वीडनची राजधानी असलेलं स्टॉकहोम तसं दरिद्री शहरच होतं. अल्फ्रेडची आई हुशार आणि खंबीर मनाची होती. एक छोट असं ग्रोसरी दुकान थाटून संसार चालवत होती. अल्फ्रेड अत्यंत आईवेडा मुलगा होता. अल्फ्रेडच्या वडिलांनी मिलिटरी इंजिनियर म्हणून चांगला लौकिक मिळवला होता. स्फोटक द्रव्य शोधून काढून त्यांनी चांगलं नाव कमावलं होतं. 1842 मध्ये त्यांनी रशियात नोकरी पत्करली आणि मग सारं नोबेल कुटुंब रशियाची तत्कालीन राजधानी सेंट पीटर्सबर्ग, म्हणजे आताचं लेनिनग्राड, इथे राहायला गेलं. तिथे पण ते रसायनशास्त्रातले तज्ज्ञ वैज्ञानिक म्हणून नावलौकिकाला आले. जमिनीवरचा सुरुंग आणि समुद्रात पेरावयाचा सुरुंग तयार करून ते रशियन सरकारला पुरवायचे. त्यावेळी रशियात स्वीडिश शाळा नसल्यानं अल्फ्रेड आणि त्याच्या भावंडांचं शिक्षण वडिलांच्या देखरेखीखाली घरच्या घरीच पण चांगल्या शिक्षकांकडून झालं. अल्फ्रेड हा लहानपणापासूनच अशक्त, किडकिडीत आणि दुखणेकरी होता. त्याची प्रकृती इतकी नाजूक होती की हा मुलगा जगणार तरी कसा अशी त्याच्या आई वडिलांना काळजी लागली होती. त्याला सारखी औषधं घेऊन जगावं लागायचं. त्याच्या नाजूक प्रकृतीमुळे त्याला घरचे लोक मुलांमध्ये मिसळू द्यायचे नाहीत. दंगामस्ती करण्यासाठी त्याला बंदी होती. त्यामुळे त्याला घरात एकट्यालाच बसून राहावं लागायचं. याचा परिणाम असा झाला की तो एकलकोंडा झाला. स्वतःच्या भावना प्रगट करण्याची त्याला भीती वाटायची. कुणाशी जास्त सलगी करणं किंवा बोलणं याची त्याला घृणा वाटे. त्याची वागणूक काही प्रसंगी निष्ठुर पण असायची. तो प्रत्येक गोष्ट स्वतः करायचा. त्याच्या माणूसघाण्या स्वभावामुळे विचारांची देवाणघेवाण लहानपणी त्याला जमतच नव्हती. एकलकोंड्या स्वभावामुळे त्याला मित्रही जोडता आले नाहीत. त्याला वाचनाचा मात्र नाद लागला. इंग्लिश, रशियन, फ्रेंच, स्वीडिश या भाषा त्यानं आत्मसात केल्या. त्यानं खंड काव्यात्मक कविता लिहिली होती. त्यात ईश्वराचं अस्तित्व, प्रेमाचा प्रभाव, सृष्टीतलं कौतुक यासारखे विषय हाताळले होते. अल्फ्रेडचे भाऊ त्याच्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करायला लागले होते. त्याच्या वडिलांचा सेंट पीटर्सबर्ग इथे स्फोटक द्रव्यांच्या निर्मितीचा कारखाना होता. अल्फ्रेड पण या कारखान्यात जाऊन तिथलं काम बघायचा. परिणामी त्याला रसायनशास्त्राची आवड निर्माण झाली. आपली ही इच्छा त्यानं वडिलांच्या कानावर घातली. पण अल्फ्रेडची प्रकृती हवापालटामुळे सुधारावी या हेतूनं 2 वर्षांपर्यंत युरोप, अमेरिकेच्या प्रवासाला त्याच्या वडिलांनी त्याला पाठवलं. प्रकृती सुधारण्याबरोबरच त्यानं या देशात जाऊन तिथली उद्योगधंद्यांची माहिती करून घ्यावी, प्रसिद्ध वैज्ञानिकांच्या हाताखाली ज्ञान मिळवावं अशी त्यांची इच्छा होती. या 2 वर्षांच्या दौऱ्यात अल्फ्रेडनं हॅम्बर्ग, कोपनहॅगन, पॅरिस, लंडन, रोम, न्यूयॉर्क इथे दौरा केला. परत आल्याबरोबर त्यानं रसायनशास्त्राकडे आपलं लक्ष वळवलं. त्यानं रसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी मग एक वर्ष पॅरिसला काढलं. नंतर 4 वर्ष अमेरिकेत जॉन एरिक्सन यांच्या हाताखाली काम केलं. पण तो अमेरिकेत फार रमला नाही. अखेर आपल्या वडिलांच्या स्फोटक द्रव्यांच्या कारखान्यात काम करायला तो स्वीडनला परत आला. अल्फ्रेडचे वडीलही रशियातून आपल्या मायदेशी म्हणजे स्वीडनला परत आले होते. एव्हाना अल्फ्रेडच्या भावांनी रशियाच्या दक्षिणेला कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर बाकू इथे तेलाच्या खाणी सुरू केल्या होत्या. त्यात अल्फ्रेडचा पण वाटा होता. स्वीडनला परत आल्यावर अल्फ्रेडनं स्फोटक पदार्थांवर प्रयोग करायला सुरुवात केली. नायट्रोग्लिसरीनसारख्या घातक स्फोटक द्रव्यावर त्यानं आपलं लक्ष केंद्रित केलं. द्रवस्थितीत असलेल्या या पदार्थाचा क्षुल्लक कारणांनी पण स्फोट होतो आणि तो केव्हा होईल याचा देखील नेम नसतो हे अल्फ्रेडच्या केव्हाच लक्षात आलं होतं. त्यानं बरेच नायट्रोग्लिसरीन तयारही केले होते. प्रयोगाच्या शेवटी अल्फ्रेडच्या असंही लक्षात आलं की हा द्रव पदार्थ वात लावून तेलासारखा मंदपणे जळू शकतो, पण ऐरणीवर त्याचा एक थेंब ओतून त्यावर घाव घातला असता मोठा स्फोट होतो. बंदुकीची दारू नायट्रोग्लिसरीननं ओलसर केल्यावर ती लगेचच वापरली नाही तर खराब होते हे पण त्याच्या निदर्शनाला आलं. मग नायट्रोग्लिसरीनची एखादी लहान कुपी बंदुकीच्या दारूत पुरून त्या दारूला वात लावून स्फोट केल्यावर तो जबरदस्त असतो हे आढळल्यावर त्यानं नायट्रोग्लिसरीनच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये हात घातला. या रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेचं पेटंट अल्फ्रेडनं 1863 मिळवून स्टॉकहोम जवळ नायट्रोग्लिसरीनची फॅक्टरी उभारण्यासाठी स्वीडिश सरकारचा परवाना देखील मिळवला. नायट्रोग्लिसरीनच्या निर्मितीला सुरुवात होऊन काही आठवडे होतात न होतात तोच तिथे एक प्रचंड स्फोट होऊन सगळी फॅक्टरीच बेचिराख झाली. या अपघातात अल्फ्रेडचा धाकटा भाऊ एमिल आणि 4 कामगार त्यांच्या प्राणाला मुकले. अल्फ्रेडचे स्फोटक पदार्थांवरचे प्रयोग बघून तत्कालीन ख्यातनाम रसायनशास्त्रज्ञ पेलोझी सांब्रेरे यांनी हे प्रयोग थांबवण्याबाबत अल्फ्रेडला सुचवलं. स्फोटक द्रव्य हाताळताना अपघात होणारच हे अल्फ्रेडनं गृहीत धरलं होतं, पण स्फोटात आपल्या धाकट्या मुलाचा मृत्यू झाल्याचा त्याच्या वडिलांना जबरदस्त धक्का बसला आणि मग त्यांनी कामातून आपलं लक्षच काढून घेतलं. याच्यामुळे कारखाने आणि संशोधन असा दुहेरी भार अल्फ्रेडच्या खांद्यांवर पडला, पण धडाडीनं आणि अत्यंत नेटानं धीर न सोडता त्यानं काम सुरूच ठेवलं. नंतर नॉर्वे जर्मनी अशा ठिकाणीही त्यानं कारखाने उभारले. फ्रान्स इंग्लंड अमेरिका कॅनडा जपान या देशातही त्याचे दारूगोळा बनवण्याचे कारखाने सुरू झाले. स्फोटकाचा खप सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढत होता, पण त्याच्या अनपेक्षित अशा स्फोटानं अपघात पण होत होते. पनामा इथे या स्फोटक द्रव्यानं एक जहाजच फुटलं होतं, तर सिडनीमधल्या अपघातात बरीच माणसं मृत्युमुखी पडली. सॅन फ्रान्सिस्कोमधलं एक घरच्या घरच स्फोटामुळे जळालं होतं. हॅम्बर्ग इथल्या अल्फ्रेडची फॅक्टरी पण स्फोटामुळे जमीनदोस्त झाली. त्याच्यामुळे अल्फ्रेड विरुद्ध लोकमत खवळलं. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. नायट्रोग्लिसरीनवर प्रयोग करणाऱ्यांना जबर शिक्षा व्हावी अशी मागणी होऊ लागली. परिणामी बेल्जियम फ्रान्स या देशांनी नायट्रोग्लिसरीन आपल्या देशात येण्यास बंदी घातली. ब्रिटननेही त्यावर बरेच निर्बंध घातले. या सगळ्या घडामोडींमुळे अल्फ्रेड अगदी मेटाकुटीला आला. त्यामुळे एकतर स्फोटकांचा हा धंदा तरी बंद करणं किंवा त्याची वापरण्यास निर्धोक अशी पावडर तरी बनवणं हे दोनच पर्याय अल्फ्रेड पुढे उरले. नायट्रोग्लिसरीन हा द्रव पदार्थ कोळशाच्या भुकटीवर विटेच्या भुकटीवर शोषून ती वापरता येईल का हे अल्फ्रेडनं पाहिलं. मग त्याचं लक्ष कायसेलगारसारख्या खनिज मातीरूपी शोषकाकडे गेलं. नायट्रोग्लिसरीनच्या सुरक्षित वापरासाठी हीच माती का वापरू नये असा विचार त्याच्या मनात आला. अनेक प्रयोग केल्यावर सुरुवातीला कथन केल्याप्रमाणे अल्फ्रेडला निर्धास्तपणे वापरता येणाऱ्या डायनामाइटचा शोध लागला. 1867 त्यानं या शोधाचं पेटंट घेतलं. या शोधामुळं अल्फ्रेड नोबेलचे कारखाने पुन्हा जोरात सुरू झाले. या निर्धोक अशा डायनामाइटला आता सगळ्या जगातून प्रचंड मागणी येऊ लागली. परिणामी अवघ्या 5 वर्षात युरोपातील प्रमुख राष्ट्रांतून नोबेलचे कारखाने सुरू झाले. अमेरिकेतही त्याने 2 कारखाने टाकले. डायनामाइटच्या उपयुक्ततेमुळे नोबेलकडे एवढी मागणी होऊ लागली की ती पुरवता पुरवता तो टेकीला आला. अनेक चांगल्या कामांसाठी डायनामाइट उपयोगी पडत होतं. पर्वतात बोगदे बांधण्यासाठी, तेल विहिरींच्या खोदाईसाठी, खडकाळ भूभाग सपाट करण्यासाठी अल्फ्रेडचं डायनामाइट हे वरदानच ठरलं. या शोधामुळे त्याचं नाव जगभर झालं. तो अमाप संपत्तीचा मालक बनला. अल्फ्रेडनं निरनिराळ्या स्फोटकांच्या शोधांची मालिकाच निर्माण केली आणि सगळ्यांची पेटंट पण घेतली. त्यानं धूर न होणारे स्फोटक शोधून काढले. बंदुकीची दारू म्हणून ते वापरले जाऊ लागले. अधिक शक्तिशाली पण वापरायला सुरक्षित असं ब्लास्टिंग जिलेटिन पण निर्माण झालं. आपल्या आयुष्यात अल्फ्रेड नोबेलनं विविध देशांची सुमारे 350 पेटंट्स मिळवली. प्रचंड यश आणि धनप्राप्ती झाल्यावर सुद्धा लग्न करून आयुष्यात स्थिरावण्याचा विचार करण्याएवढी फुरसतही अल्फ्रेडजवळ नव्हती. एकलकोंडेपणामुळं, धंद्याचा व्याप वाढत असल्यामुळं आपल्या भावना कुणाजवळ तरी प्रगट करण्यासाठी त्याला आता कोणाच्या तरी प्रेमळ मदतीची गरज भासली. मग त्याने लेडी सेक्रेटरीसाठी जाहिरात दिली. एका ऑस्ट्रियन धनवान घराण्यातल्या सुंदर आणि तल्लक बुद्धीच्या तरुणीनं या जागेसाठी अर्ज केला. आपल्या आईच्या व्यसनापोटी निर्धन अवस्थेत घराबाहेर पडलेल्या या बार्थाची त्याच्यासाठी निवड झाली. दुसऱ्याच दिवसापासून ती अल्फ्रेडच्या घरचं सारं काम पाहून त्याला उद्योगातही मदत करू लागली. अल्फ्रेडसाठी ती उत्तम जोडीदार होती. अल्फ्रेडही हळूहळू तिच्या प्रेमात पडला. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं, पण ती दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात पडली होती आणि एक दिवस अल्फ्रेडला न सांगता ती त्याचं घर सोडून निघून गेली. तिनं पुढे लेखक म्हणून चांगलंच नाव कमवलं. आपल्या उद्योगाच्या प्रचंड व्यापामुळे अल्फ्रेड आपल्या मायदेशात म्हणजे स्वीडनमध्ये अल्पकाळ वास्तव्य करायचा. पॅरिसजवळ सॅन रोमो इथे त्यानं स्वतःसाठी एक बंगला आणि प्रयोगशाळा देखील बांधली होती. आपल्या आयुष्यातला बराचसा महत्त्वपूर्ण असा काळ त्यानं इथंच व्यतीत केला. पण तो कायम इथे राहायचा असं मात्र नव्हतं. त्याचे कारखाने जगभर पसरलेले असल्यानं तो निरनिराळ्या कारखान्यांना सतत भेट देत राहायचा. त्याच्या पायाला जणू जगप्रवासाची चक्रच सतत लागली होती. बार्था किन्स्की या रूपवतीच्या प्रेमाचं रूपांतर लग्नात न झाल्यावर काही काळानं अल्फ्रेड एका तरुण आणि सुंदर फुलवालीकडे, सोफी हेस हिच्याकडे आपली योग्य जोडीदारीण म्हणून पाहू लागला. पण त्या दोघांच्या वयात बरंच अंतर असल्यानं तिच्या बाबतीतही त्याला निराश व्हावं लागलं. कदाचित त्याच्या नशिबात लग्न लिहिलेलंच नसावं, त्यामुळे अखेरपर्यंत तो एकाकीच राहिला. मुळातच तब्येत चांगली नसली तरी जगभर फिरणं, अतिपरिश्रम घेणं, वेळीअवेळी जेवणं, विश्रांतीचा अभाव, निद्रानाश, डोकंदुखी त्याच्या मागे लागलीच होती. त्यात श्वसनेंद्रियाच्या तक्रारी आणि छातीदुखी यांनी पण त्याला पिडलं होतं. मात्र त्याच्या एकाकी आयुष्यात आई हेच त्याचं सर्वस्व होतं. आपल्या आईवर त्याचं अतोनात प्रेम होतं. ती हयात असेपर्यंत दरवर्षी नाताळच्या सुट्टीत तो न चुकता वेळात वेळ काढून तिच्याकडे जायचा आणि दानधर्मासाठी तिला हवा असेल तेवढा पैसा बिनदिक्कत द्यायचा. पण आईच्या मृत्यूनंतर त्याच्या आयुष्यात भावनिक पोकळी निर्माण झाली होती. डायनामाइटच्या शोधामुळे अल्फ्रेड नोबेलला जगप्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला, शैक्षणिक क्षेत्रातही त्याचे मानसन्मान झाले. 1893 सॅलाच्या विद्यापीठानं त्याला डॉक्टरेटची पदवी पण दिली. असं असलं तरी स्वतःचा बडेजाव करणं त्याला फारसं आवडत नसायचं. प्रसिद्धीपासून लांब राहणंच त्याला आवडायचं. फार काय, पण आपला फोटोसुद्धा त्यानं काढला नव्हता असं म्हणतात. सध्या त्याचा सर्वत्र आढळणारा फोटो हा त्याच्या एका तैलचित्रावरून त्याच्या मृत्यूनंतर घेण्यात आलेला असल्याचं सांगितलं जातं. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानव सुखी होईल या भावनेनं अल्फ्रेड नोबेल याचे सगळे संशोधन सुरू होते. पण त्यानं निर्मिलेल्या स्फोटकांचा वापर जेव्हा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी यांच्यासारख्या वाईट गोष्टींसाठी होऊ लागला तेव्हा मात्र अल्फ्रेडला वाईट वाटलं. मग तो शांततेचा पुरस्कर्ता झाला आणि खरं तर यामुळंच शांततेसाठी जागतिक स्तरावरचं पारितोषिक ठेवण्याच्या कल्पनेचा उदय झाला. आज शांततेसाठी मिळणारं नोबेल पारितोषिक हे सर्वोच्च पारितोषिक मानलं जातं. आपली जीवनयात्रा संपण्याची चिन्ह दिसू लागली तेव्हा फक्त 40 ओळींचं आपलं इच्छापत्र अल्फ्रेड नोबेलनं स्वतःच्या हातानं लिहिलं. त्यानुसार त्याच्या गडगंज संपत्तीवर मिळणाऱ्या व्याजातून नोबेल पारितोषिकांची योजना तयार झाली. त्यानंतर हा एकलकोंडा एकाकी श्रीमंत कारखानदार अल्फ्रेड नोबेल 10 डिसेंबर 1896 10 डिसेंबर 1896 रोजी चिरविश्रांती घेत असलेल्या अवस्थेत त्याच्या आचार्याला आढळला. आयुष्यभर एकटाच राहिलेल्या अल्फ्रेडनं आपल्या मृत्यूलाही एकाकी अवस्थेतच कवटाळलं होतं. अल्फ्रेडनं लावलेल्या स्फोटक दारूच्या शोधाच्या सहाय्यानं जसा विध्वंस करता येतो तसंच मोठमोठे खडक फोडून बोगदे तयार करणं, तेलाच्या विहिरी खोदणं, धरणं बांधणं यासारखी कल्याणदायी कामं पण करता येतात. अखेर त्याचा उपयोग कशासाठी करायचा हे मानवानंच ठरवायचंय, नाही का?